नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांक आवडी प्रमाण योग्य शिक्षणीक दिका दाखोवपा खातीर मार्गदर्शकाची भूमिका निभावची अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. गोंय शालांत मंडळान आयतारा 10वेचो निकाल जाहीर केलो. हाचे उपरांत 11वी प्रवेश प्रक्रियेचे फाटभुंयेर तांणी हे विधान केले. 10वी पास जाल्ल्या सगळ्या विद्यार्थ्यांक मुखेलमंत्र्यांनी परबी भेटयली. 11वेच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया कालसावन सुरू जाल्या. विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान, वाणिज्य सारख्या पारंपारीक फाट्या वांगडाच वेवसायीक अभ्यासक्रम, ITI वा डिप्लोमा सारख्या पर्यायांचो विचार करचो. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या फुडाराचो विचार करून तांचे कडेन चर्चा करची. फकत आंकडो वाढोवपा खातीर विद्यार्थ्यांक प्रवेश दिवचो न्हय असो सल्लो मुखेलमंत्र्यांनी शिक्षकांक दिलो. CERT इन एम्पॅनल्ड ऑडिटींग संस्थांची 3 दिसांची वर्सुकी परिशद संवाद 2026 काल बिट्स पिलानीच्या KK बिर्ला कॅम्पसात सुरू झाली. ही परिशद 29 एप्रील मेरेन चलतली. ह्या परिषदेत भारत आणि हेर देशातले 500 परस चड प्रतिनिधी वाटेकार जाल्यात. फ्युचर रेडी ऑडिट वरवीं डिजिटल भारताक सुरक्षित करप, अनुकूलित, खात्री, प्रगती ह्या संकल्पनेचेर आधारित ह्या परिषदेचो उद्देश सहकार्य, नाविन्य आणि दूरदर्शी ऑडिट कार्यपद्धतीच्या माध्यमातल्यान भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करप हो आसा. ह्या वेळार उपस्थितांक मार्गदर्शक करतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले की गोंयची पयली सन, सँड आणि सी ह्या खातीर वळख आसली, पूण आतां गोंय राज्य सायबर सुरक्षेचे केंद्र म्हण मुखार सरता. गोयच्या विद्यार्थ्यांमदी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात आवड निर्माण करपाक आणि तांकां अणभवात्मक शिकपाची संद दिवपा खातीर संवसारीक स्टीम आणि रोबोटिक्स ऑलिंपियाड 2026 आयोजित केला. राज्य पावड्यार ही सर्त 28 जूनाक जातली. गोवा राज्य शिक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान राज्यातल्या सगळ्या शाळांक तातूंत वांटो घेवपाचे आवाहन केला. ह्या ऑलिंपियाडा खाला 8 ते 16 वर्सां पिराय गटां खातीर वेगवेगळ्यो सर्ती घडून हाडल्यात. ह्या सर्ती खातीर विद्यार्थ्यांक तयार करपाक आयोजक गोंयभर फुकट ऑनलायन आणि ऑफलायन प्रशिक्षण सत्रां घडून हाडटले. बांधकाम खात्यात कामगार सोसायटी खाला आशिल्ल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांक सेवेत कायम करपाच्या मागणे खातीर सोसायटीचे कर्मचारी कामगार 1 मे दिसा आझाद मैदानाचेर धरणे धरतले अशी माहिती इंटकचे अध्यक्ष अजय प्रभुगांवकार हांणी दिल्या. कामगार सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी पणजे आल्तीनार बांधकाम खात्याच्या प्रधान मुखेल अभियंत्याक निवेदन भेटयले. ताचे उपरांत तांणी ही माहिती दिली. ह्या निवेदनाची प्रत भौशीक बांधकाम मंत्र्यांक दितले अशी माहिती अजय प्रभुगांवकार हांणी दिल्या. वास्को हांगा सेंट फ्रांसीस झेवियराचेर टिका करपी भाषण बरोवपाचो आरोप आशिल्ल्या गौतम खट्टराचो भाव माधव खट्टर हाका गुन्यांव फांटो पुलिसांनी वास्को पयल्या वर्गाच्या न्यायालयांत हाजीर केल्लो. न्यायालयान ताका 14 दिसांची न्यायालयीन कोठडी फरमायल्या. मजगती माधव खट्टर हाणे ह्या प्रकरणात जामीन अर्ज केला आणि हो अर्ज आयज 28 एप्रिलाक वास्को न्यायालयात सुनावणे घेतलो. इतले मजगती कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केल्ल्या सोहम नायक ह्या दुबावितान 5व्या गुन्यांव प्रकरणात अटकपूर्व जामीन मेळचो असो मडगांवच्या सत्र न्यायालया मुखार अर्ज केल्लो. तो अर्ज ताणें फाटीं घेतला. गोंय राज्य ग्रामीण रामनिर्माण मिशन आणि सुरभी कॉपरेटिव्ह मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी लिमिटेड हांच्या जोडपालवान आयज मंगळारा बायलां खातीर खासा महालोन मेळावा जातलो. साखळे मतदारसंघातल्या नावेली ग्रामपंचायत सभाघरात सकाळी 10 ते दनपारा 2 वरां मजगती हो मेळावो जातलो. ह्या मेळाव्यात बायलां खातीर बेगोबेग कर्ज दिवप तशेंच कागदपत्रां तयार करपा संबंदी मार्गदर्शन दितले. ह्या महालोन मेळाव्यात चडांत चड बायलांनी वांटेकार जावन लाव घेवचो अशें आवाहन आयोजकांनी केला. उच्च माध्यमिक शाळांच्या प्रॉस्पेक्टस दरात वाढ केल्ल्यान शिक्षण संचालनालयान खर हुस्को उक्तायला. शाळेची माहिती पुस्तिका चडांत चड 100 रुपया वा छपाई किंमत जी उणी आसा ती निश्चित करची अशें शिक्षण संचालकान मागला. प्रवेश फॉर्मा वांगडा दिल्ल्या प्रॉस्पेक्टसा खातीर राज्यातल्या कांय शाळांनी पालकांकडल्यान चड शुल्क घेतल्या अशी कागाळ आयल्या. हाची गंभीरतायेन दखल घेवन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी म्हत्वाचे परिपत्रक जारी करून सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक सुचोवणी दिल्या. वादग्रस्त 39A विरोधातल्या आंदोलना मजगती नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांच्या घराभायर निदर्शना केल्ल्या प्रकरणात विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांकां पणजी पुलिसांनी समन्स जारी केल्ले. हे समन्साक लागून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी पणजी पुलिसेन हाजिरी लायली. पुलिसांनी तांची चौकशी केल्या. ह्या प्रकरणात पुलिसांनी युरी आलेमांव आनी हेरा आड गुन्यांव नोंद केल्लो. आयपीएल क्रिकेटात काल राती दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर जाल्ल्या मॅचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून दिल्ली कॅपिटल्साक 9 विकेटींनी हारयलो. आयच्या दिसा पंजाब किंग्स आनी राजस्थान रॉयल्स हांचे मदीं न्यू चंदीगडातल्या मुलनपुरात सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदां खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक सीजी ऑपरेटर ह्या पदां खातीर इत्सूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करूंक शकतात. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 35.3° सेल्सियस आनी उण्यात उणे तापमान 28° सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.